कैमरा एक्शन।
हाय, मी सोनाली कुलकर्णी, तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
तू सो कूल नावाचं वीकली कॉलम तू लिहायचीस, तर हे कसं सुरू केलंस?
आवड मला वाटतं आणि कसं मॅनेज करते तर मी नेहमीच अंडर रेस्टेड असते। मला जर कुणी विचारलं की तुला आता काय हवंय, तर मी नेहमी असं म्हणेन की मला 2 तास झोप जास्त हवी आहे। मला खूप काय काय करायची हौस आहे, मला लिहायला प्रचंड आवडतं आणि जे मला आवडतं त्याबद्दल मी प्रचंड पॅशनेट आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी वेळ काढण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो। मग मी भले लवकर उठीन, मी उशिरा झोपीन, मी चालत्या गाडीत लिहिते अनेकदा, पण मी वेळ काढते। आणि सोकूल मी लिहायला घेतलं कारण लोकसत्ताकडून मला ती ऑफर आली होती की तू आमची ब्रँड यूथ अम्बॅसेडर होशील का, आणि त्यांची नवीन सप्लिमेंट येत होती विवा नावाची, तिथे तुला लिहायला आवडेल का आणि आम्ही तुला मदतही करू, पाहिजे तर घोस्ट रायटर देऊ, पण तुझी इच्छा आहे का हे काम करण्याची किंवा शिकण्याची? तर आमचा एक छानसा करार झाला होता की 3 महिने त्यांनी मला द्यायचे, ज्याच्यात मी लिहायचा प्रयत्न करणार। जर त्यांना लेखन नाही आवडलं तर त्यांनी मला रिजेक्ट करायचं, आणि जर मला असं वाटलं की मला जमतच नाहीये वेळच्या वेळी लेख लिहून द्यायला, तर मी त्यांना मोकळेपणाने सांगायचं की मला येत नाहीये। तर तो 3 महिन्याचा पिरियड सक्सेसफुल झाला आणि मग मी पुढे 2 वर्ष लिहिलं ज्याचं पुस्तक आलं, मग 2 वर्ष पॉज घेतला आणि पुन्हा 3 वर्ष लिहिलं ज्याच्या पुस्तकाची तयारी मी आता करते।
अजून एकदा आम्हाला तुझ्या अनेक गोष्टी वाचायला मिळणार। तर
100% आणि सोकूलचं जे पहिलं पुस्तक होतं त्यात एक नवखेपणा होता। आता सोकूलचा जर दुसरा भाग येईल माझ्या पुस्तकाचा, त्यामध्ये नक्कीच अनुभवांची मॅच्युरिटी पण आहे आणि लेखनातला थोडा तरी आत्मविश्वास आलेला आहात।
कारण नानांसोबत तर तुझं बॉन्डिंग खूप छान आहे आणि नाना तुझं खूप कौतुक करतात। नानांचं आणि तुझं बॉन्डिंग आणि त्यांच्यामधली आवडणारी तुला एक कुठली गोष्ट, एखादा कोणता शूटिंगच्या दरम्यानचा एखादा अनुभव तू सांगू शकतेस?
मला त्यांच्याबद्दल तीव्र अभिमान आहे। एकतर मला ते फार आवडतात, माणूस म्हणूनही फार आवडतात, कारण मला दुसरा कुठला मराठी हिरो माहिती नाहीये जो इतक्या भक्कमपणे पाय रोवून हिंदी चित्रपटसृष्टीत उभा आहे। नाना सर बोलता बोलता कधी कधी मूड असला की सांगतात की त्यांच्याकडे काय होतं, पैसा होता का, बॅकिंग होतं का, कोणी गॉडफादर होता का। मी जसं माझ्या कॉम्प्लेक्सेसबद्दल सांगितलं तसं त्यांच्या तरुण वयात त्यांनाही वाटत होतं की आपण काही दिसायला बरे नाही आहे। एका अतिशय हालाखीच्या परिस्थितीतनं वर आलेला एक मराठी तरुण, त्यांनी कसा काय स्वतःच्या अभिनयावर विश्वास ठेवला असेल, त्याला का तेवढं अग्रेसिव्ह वागावं लागलं, बाकीची माणसं त्याला कशी ट्रीट करत होती, तर मला त्यांचा प्रवास बघताना खूप असं भरून येतं कधी कधी। दुसरं हे की मला कधीच त्यांचं वय आठवत नाही। मी त्यांना नाना सर म्हणते कारण ते आता ओघानी येतं, पण मला नेहमी असं वाटतं की हा किती तरुण माणूस आहे। आजही फिल्म मेकर्सना त्यांच्यासाठी सिनेमा लिहावा असा वाटतो। फार मोठी गोष्ट आहे ही आणि खूप फिअरलेस को ऍक्टर आहेत। त्यांना कधीच असं वाटत नाही की हिचा शॉट बरा झाला तर मी काय करू। आपल्याकडे किती फालतू लोक असतात माहिती की काहीतरी उंगली करतात, तर मला नाना सरांच्या बरोबर काम करताना खूप श्रीमंत वाटतं माहितीये। टॅक्सी नंबर नोंद वगैरेच्या वेळेला मी खूप घाबरायचे त्यांना, अजून तेव्हा इतकं कम्फर्ट लेवल नव्हती, पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस नीट सिन्सिअरली काम केलं ना की ह्याला त्यांना काही प्रॉब्लेम नसतो। मग मी जरी एक्स्ट्रा रिहर्सल मागितली तर ते म्हणायचे चल ना करू ना, तर त्यांना असं नाही म्हणायचं तू कोण आहे, कितवा सिनेमा आहे तुझा, तुला किती पेमेंट आहे, त्यांच्या मनातही येत नाही असं कधी। चांगलं काम करायचं असलं की ते वेड्यासारखं चांगलं काम करतात, फ्रॉम द हार्ट माणूस आहे। मला देऊळच्या वेळेलाही वाटलं होतं की किती, त्यांनी सांगितलेलं असं 8 वाजता मी जाणार म्हणजे जाणार, पण तो सीन संपत नाही, मग 11:30 वाजले तरी तेवढ्या थंडीत तो सीन पूर्ण करत बसावा लागतो। तर त्यांच्या कितीतरी अडचणी असतात, पण आपल्याला नेहमीच लक्षात राहताना तेवर लक्षात राहतात माणसांचे कधी कधी, पण असा सहकलाकार मला मिळालेला नाही आणि त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आनंदासाठी मी कायमच प्रार्थना असतील माझ्या मनात आणि खूप प्रेम असेल।
ओके, आणि आता क्विकली एक रॅपिड फायर राऊंड,
रेडी?
एक दिवस जो तू तुझ्या फॅमिली सोबत घालवते तू कुठला?
कुठलाही ऑड डे रविवार, पण रविवार जर घालवायला मिळाला तर माझ्यासारखी सुखी मीच।
एक एरा जो तुला परत जगावासा वाटतो?
ब्लॅक अँड व्हाईट एरा, पण आयुष्यात आपल्याला जे हवं असतं ते मिळतं आणि कच्चा लिंबू ब्लॅक अँड व्हाईट आहे।
एक गोष्ट जी तू खूप मिस करते?
गॅजेट्स नसण्याचा काळ।
एक फिल्म जी तुला परत करून बघायची?
इंटरेस्टिंग क्वेश्चन। एक फिल्म जी मला परत करून बघायची आहे, गाभरीचा पाऊस।
बट आय स्टील लव्ह युअर वर्क।
हो, पण तेव्हा माझी प्रोसेस मला बदलायला आवडेल। म्हणजे
एक गॉसिप जे तुला द्यायला आवडेल?
वा वा, अरे बापरे, कसं सांगू मी हे. माझ्याकडे खूप गॉसिप्स आहेत जे प्रमोशन्स मध्ये सांगतात ना, आणि सोशल मीडियावर जे एकमेकांना मिठ्या आणि पप्प्या देत असतात, त्या हिरोईन्स कधीही खऱ्या आयुष्यात चांगल्या मैत्रिणी नसतात. मिळाली का मेलीला ती फिल्म, असंच त्यांच्या मनात येतं. मी नावं घेऊ शकत नाही कुठल्याही भाषेतल्या हिरोईन्सची, पण भावना समजून घ्या. 93.5 रेड एफएम बजाते रहो.